ज्ञानप्रबोधिनी राष्ट्रीय एकात्मता केंद्र, सुभाष देशपांडे, सौर 4 कार्तिक 1919 म्हणजेच 26 ऑक्टोबर 1997. शासन व्यवस्थेचा पाया. धर्मनिरपेक्ष आणि संस्कृती सापेक्ष. एक, प्रतिसाद. राष्ट्र उभारणीमध्ये भावनिक एकात्मतेबरोबरच शासन यंत्रणेचे स्वरूप निश्चित करावे लागते. भारतामधील शासनव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे, तरीही विविध धर्मातील ताणतणाव संपलेले नाहीत. मूलतत्ववादाला खतपाणी मिळू नयेत म्हणून हिंदुत्ववाद्यांनीसुद्धा एक विशिष्ट भूमिका घेतली पाहिजे असे प्राचार्य स. ह. देशपांडे यांनी प्रतिपादन केले आहे. सत्ता हाती आली तरी हे हिंदू राष्ट्र आहे असे म्हणू नये. मुस्लिमांचा यत्किंचित अनुनय नाही, पण त्यांना समानतेची वागणूक द्यावी. अन्य धर्म व पंथोपपंथ यांचेही बाबतीत ज्याला त्याला व्यक्तिगत पारमार्थिक स्वातंत्र्य असावे. सामाजिक जीवनात मात्र परंपरेने एकत्र जगत आल्याने निर्माण झालेल्या संस्कृतीचा वारसा समान मानावा व त्यातील मानदंडाची जपणूक शासनव्यवस्थेने करावी असा त्यांच्या प्रतिपादनातील होरा दिसतो. देशासमोरील भौतिक समस्यांचे अकराळ विकराळ रूप पाहता धार्मिक बाबींचा उहापोह करीत बसणे परवडणारे नाही. त्यामुळे परमात्मतत्वाविषयीच्या रचनेचे खाजगीकरण किंवा वैयक्तिकीकरण करावयाचे आणि धर्मनिरपेक्ष सामुदायिक आचरणाचे शासनमान्य सामाजिकीकरण करावयाचे असा मध्यमार्ग प्राचार्य देशपांडे यांनी सुचवला आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी असलेली भिन्न राजकीय व्यवस्था व तरीही असलेली सांस्कृतिक एकात्मता हा त्यांच्या विवेचनाचा पाया आहे. त्यात कायद्याने नवी भर घालता येईल असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रथम संकल्पनेच्या पातळीवर एक प्रतिसाद मी नोंदवतो आहे. धर्मनिरपेक्ष आणि तरीही संस्कृती सापेक्ष अशी व्यवस्था करणे भारतात शक्य नाही असे मला वाटते. स्वामी विवेकानंदांचा विचार, प्रत्येक राष्ट्राचा आत्मा विशिष्ट तत्वात असतो असे स्वामीजी म्हणत, इंग्लंडचा लोकशाहीत तर भारताचा धर्मात आहे असे त्यांनी म्हटले आहे. थंडगार गोळ्यासारखा निश्चित पडलेला देह जागा करण्यासाठी त्याला त्याच्या नावानेच हाक मारली पाहिजे असे त्यांचे मत होते. हे हिंदू राष्ट्रा उठ, या हाकेने लोकांच्या भावना उचंबळून येतात यात तथ्य आहे. बहुमत अद्याप सिद्ध झालेले नाही. मूलतत्ववादाला विरोध. हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्यांनी मुस्लिम किंवा अन्य धर्मीयांचा द्वेषच केला पाहिजे किंवा त्यांच्या नायनाटावर हिंदुत्वाची इमारत उभी केली पाहिजे असे स्वामीजींना अभिप्रेत नव्हते. सर्व धर्मांच्या नद्यांचा मानवता सागरच त्यांना अपेक्षित होता. 33 कोटी देव बाजूला ठेवून मातृभूमी हेच दैवत मानण्यासाठी उपासना मंदिर उभारा अशी त्यांची शिकवण होती. सगुण भक्तीचा अतिरेक बाजूला सारून संघटना हे पाश्चिमात्य मूल्य त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. धर्माचाराला सामाजिक स्थितीचे भान आणून देण्याचे ते काम होते. त्यांचा व्यक्तिगत ओढा ब्राह्मो समाजाकडे सुरुवातीला होता, तरी रामकृष्णांच्या सहवासात आध्यात्मिक अनुभवांना ते मोकळ्या मनाने सामोरे गेले. सामाजिक सुधारणांमध्ये व्यक्तिगत धर्माचरणाचे योगदान मर्यादित राहणार आहे असे त्यांना वाटत असूनही तात्कालीन समाज मानसाला धर्मापासून तोडणे शक्य होणार नाही हे त्यांनी ताडले होते. त्यामुळे त्यांच्यासारख्या चिकित्सक बुद्धिवाद्याला स्वतःला आवडो ना आवडो वस्तुस्थितीला सामोरे जाऊन हिंदुस्थानाचा आत्मा हिंदू धर्मात आहे असे त्यांनी विधान केले. रामकृष्ण मिशनने अलीकडच्या काळात आम्ही हिंदू नाहीच, आम्ही वैदिक आहोत असे न्यायालयाला कळवले. हा मुद्दा मिशनच्या हिंदूपणाला नाकारणारा नाही. अध्यात्मतत्वाची भौतिक उत्कर्षाशी घातलेली सांगड त्यांनी नाकारलेली नाही. यातील तपशील स्वतंत्रपणे पाहावा लागेल. व्याख्यांचा गुंता. हिंदुत्वाची जशी परिपूर्ण व सर्वसामान्य व्याख्या अद्याप झालेली नाही, तशा मुळात धर्म आणि संस्कृती याही शब्दांच्या व्याख्या सुस्पष्ट नाहीत. हिंदू धर्माच्या बाबतीत रिलिजन हा शब्द जास्त लागू पडत नाही. तसे त्यांचे घटकही कल्चर व सिव्हिलायझेशन या नावाखाली वेगळे करणे अवघड आहे. डॉक्टर पू ग सहस्रबुद्धे यांनी संस्कृतीची व्याख्या यावर विवेचन करताना ही गुंतागुंत मांडली आहे. सिव्हिलायझेशनचा अर्थ लोक भौतिक प्रगती म्हणजे उद्योगधंदे, गिरण्या, कारखाने, शास्त्रीय शेती, वाहतुकीची साधने, सुखसोयी वाढवणारी यंत्रे, शस्त्रास्त्रे यांच्याशी संबंधित जीवनाचा विचार करतात. कल्चरमध्ये मनोमय सृष्टी आहे. त्यात धर्म, तत्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य, कला, विज्ञान यांचा समावेश होतो. संस्कृती या शब्दात कल्चर व सिव्हिलायझेशन या दोन्हींचा समावेश होतो असे ते म्हणतात. संस्कृती म्हणजे मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी अशी सुटसुटीत व्याख्या ते करतात. आपल्या विवेचनांसाठी त्यामुळेच संस्कृती सापेक्ष विवेचन हे धर्मनिरपेक्ष असू शकणार नाही असे दिसते. इहवादाचा पाया. धर्माच्या बुरसटलेपणाची जी अडचण आहे ती वेळोवेळी कालोचित बदल न होण्यामुळे झाली आहे. धर्माला मुळातच बगल देण्याची कल्पना इहवादात नाही. डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी म्हटल्याप्रमाणे धर्माची परिवर्तनीयता, बुद्धीचे, विवेकाचे प्रामाण्य, शब्दप्रामाण्याचा त्याग ही इहवादाची लक्षणे होत. पण सर्वात महत्वाचे लक्षण ते प्रवृत्तीपरता हे मानतात. प्राचीन भारतातील लोक कट्टे प्रवृत्तीवादी व अभ्युदयाकांक्षी होते व त्यांनी आपल्या जीवनाचे तत्वज्ञान इहवादावर आधारलेले होते. महाभारत काळात अर्जुन हा अर्थप्रधान मानणारा व भीम हा कामप्रधान मानणारा होता असे विवेचन करताना त्यांनी विचार स्वातंत्र्याचे जणू दर्शन घडवले आहे. धर्मरचनेतील परिवर्तनशीलता असल्याने समाज उत्कर्षाप्रत पोहोचला असे म्हटले आहे. या उलट प्राचीन काळी कुराण व बायबल यांचे शब्दप्रामाण्य मानणारे समाज अपकर्षाला गेले असे म्हणतात. अर्वाचीन काळातील काहींच्या प्रगतीचे निकष वेगळे मांडावे लागतील. या विवेचनाचे प्रयोजन येथे एवढेच आहे की इहवादी शासनरचना धर्मशून्य नव्हत्या तर धर्माच्या कालोचित परिवर्तनावर भर देणाऱ्या होत्या. अलीकडच्या काळातील धर्मनिर्णय मंडळाच्या प्रयत्नांचाही डॉक्टरांनी मागोवा घेतला आहे. याचा अर्थ संस्कृतीचे धर्म हे अंग आणि धर्माची परिवर्तनशीलता या दोन्ही घटकांची उन्नत समाजाला आवश्यकता आहे असे ते मानतात. पाश्चिमात्य विचारसरणींमधील प्रवाह. समाजामध्ये जे मानदंड व निर्देशांक तयार होतात त्यावर विविध विचारसरणींचा प्रभाव असतो. ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट एथिक्स व कॅपिटॅलिझम यांचा संबंध वेबरने उलगडून दाखवला आहे. तो इहवादाच्या विवेचनाशीही सुसंगत आहे. त्यापुढे मात्र काही संकल्पना ताणल्या गेल्या व त्याचा अनिष्ट परिणाम समाजावर झाला असे दिसते. 1975 सुमारास फ्रिट्जोफ काप्रा या लेखकाने ताओ ऑफ फिजिक्स व पुढे टर्निंग पॉइंट या पुस्तकांमध्ये म्हटले की कार्टेशियन व न्यूटोनियन दृष्टिकोनांचा अतिरेक झाला आहे. त्यातील बदलाची आवश्यकता मांडताना तो म्हणतो, लाईक द क्रायसिस इन फिजिक्स इन 1920s, इट डिराइव्स फ्रॉम द फॅक्ट दॅट वी आर ट्राईंग टू अप्लाय द कन्सेप्ट ऑफ अन आउटडेटेड वर्ल्ड व्ह्यू, द मेकॅनिस्टिक्स वर्ल्ड व्ह्यू ऑफ कार्टेशियन न्यूटोनियन सायन्स टू अ रियालिटी दॅट कॅन नो लॉंगर बी अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ दीज कन्सेप्ट्स. वी लिव्ह टुडे इन अ ग्लोबली इंटरकनेक्टेड वर्ल्ड इन विच बायोलॉजिकल, फिजिओलॉजिकल, सोशल अँड एन्व्हायरमेंटल फेनॉमिना आर ऑल इंटरडिपेंडंट. टू डिस्क्राईब दिस वर्ल्ड अप्रोप्रिएटली वी नीड अन इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह विच द कार्टेशियन वर्ल्ड व्ह्यू डज नॉट ऑफर. या संकल्पनेच्या पुष्ट्यर्थ लेखकाने पदार्थविज्ञान, समाजरचना म्हणजेच सिस्टीम व्ह्यू, अर्थकारण व आरोग्य या क्षेत्रांमधील होलिस्टिक व्ह्यूपॉईंटची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या कल्चरल ट्रान्सफॉर्मेशनचा टर्निंग पॉइंट जवळ आला असून त्यावर शॉर्ट टर्म पोटेन्शियल ॲक्टिव्हिटीज परिणाम करू शकणार नाहीत असे त्याचे म्हणणे आहे. आपल्या विवेचनात हा दुरान्वय वाटणारा संदर्भ देण्याचे कारण एवढेच की पाश्चिमात्य विचारवंतांनी सुरुवातीला प्रगतीला टोक येण्यासाठी ज्ञानाचे तुकडे केले व आता तेही समग्रतेची भाषा बोलू लागले आहेत. हा विचार प्रातिनिधिक मानायचा की नाही हे ठरवता येईल, पण निदान समग्रतेचा विचार शतकानुशतके मांडणाऱ्या हिंदुत्वाचा धर्म आणि संस्कृती असा विच्छेद करू नये असे मला वाटते. आपल्या परिभाषेत व्यष्टी, समष्टी, सृष्टी या तीन वर्तुळांचे वरील प्रतिपादन म्हणजे चक्क भाषांतर वाटते. भारतीय निधर्मी लोकांचा पर्यावरणवाद. या पार्श्वभूमीवर काही आधुनिक भारतीय विचारवंत पृथ्वीवरील मानवतेच्या प्रेमापोटी पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर देत आहेत. त्यातील बरेच विद्वज्जन निधर्मी असून डाव्या चळवळींचे ते प्रवक्ते आहेत. खाजगीकरण व भांडवलशाही यांना विरोध करताना नैसर्गिक संसाधनांचे चिरंजीवीकरण व नष्ट होत चाललेल्या जैविक विविधतेचा डांगोरा ते पिटत आहेत. मला हा विरोधाभास वाटतो. पर्यावरणवाद्यांनी लावून धरलेल्या मुद्द्यांना पूर्ण अनुमोदन देताना त्यांच्या परिभाषेची व दृष्टिकोनाची मात्र तीव्र चिकित्सा करावीशी वाटते. निधर्मी समाजशास्त्रज्ञ हा आदिवासींची संस्कृती जपण्याविषयी बोलतो, पारंपरिक पाणी व्यवस्थापन तंत्रांविषयी गौरवोद्गार काढतो, डॉक्टर वंदना शिवा यांच्या नवधान्य चळवळीला पाठिंबा देतो, देवराईची महती गातो, गंगा शुद्धीकरणासाठी आग्रह धरतो, पण तो गंगापूजनेविषयी बोलत नाही. देवपूजेचे तीर्थप्राशन करणे व उर्वरित तुळशीला वाहणे यातील धर्मरचना तो स्वीकारत नाही. त्याला न धुतलेले सोवळे तेवढेच दिसते. धर्माचारातील कालबाह्यता दूर करताना भौतिक सृष्टी आणि मनोमय सृष्टी यांचा जो मनोरम संगम हिंदू धर्माने घातला होता त्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. शुद्धता, मांगल्य आणि उदात्तता यांचा अन्योन्य संबंध पंडित नेहरूंनासुद्धा गंगेच्या आकर्षणात स्पर्शून गेला. परमेष्टीचे सामाजिकीकरण. सृष्टीपर्यंत येऊन ठेपलेली विचारवंतांची गाडी परमेष्टीचा उच्चार करताच वळण घेते. कुतूहलातून कार्यकारणभाव शोधत जाणारे शास्त्रज्ञ मूलकणांना असलेल्या जाणीवेशी थबकले आहेत. जगात परमेश्वर नाही हे मान्य केले तरी त्याची संकल्पना समाज सुधारणेस उपयुक्त ठरली आहे असे मला वाटते. पापपुण्याच्या कल्पनेची जागा जगातील कोणत्याही कायद्याने अद्याप घेतलेली नाही. साम्यवादाचा पाडाव झाल्याने चर्चची पुन्हा लाट आली. एवढ्यापुरते हे मर्यादित नाही. रजनीश, महर्षी महेश योगी किंवा हरे कृष्ण पंथाच्या अनुयायांच्या प्रचारामुळे विकसित पाश्चात्य देश पूर्वेच्या अध्यात्मात यथेच्छ डुंबण्यास सुरुवात झाली आहे असेही मला म्हणावयाचे नाही. प्रश्न दिशेचा आहे. प्रचंड संपत्तीची निर्मिती करणारे कारखानदार तणावमुक्तीसाठी योग आणि रेकी यांसारख्या तंत्रांचा अवलंब करतात तेव्हा मुद्दा संख्येचा नसतो, ते समग्रतेच्या शोधात असतात याचे ते लक्षण असते. आणि ही समग्रता हिंदू समाजाने शोधून काढली, जगून दाखवली याची नोंद घेतली पाहिजे. संस्कृतीचा परमात्मसंबंध. बुद्धीच्या देवतेवर श्रद्धा ठेवणारा आपला समाज. दूध पिणाऱ्या मूर्तींच्या उत्सवाची संस्कृती आपल्याला कोठे अभिप्रेत आहे? लोकमान्य टिळकांनी घातलेली राष्ट्रप्रेमाची सांगड तर हवी आहे, पण मूर्तींची प्रतिष्ठापना तर नको अशा कात्रीत आपण सापडलो आहोत. विशुद्ध स्वरूपात कला, क्रीडा, नाट्य, संगीत, शिल्प यांची आराधना आपल्याकडे परमात्मतत्वाशी एकरूप होण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेली दिसते. देवळाच्या सभामंडपातील नृत्य हे राजदरबारातील सेवेपेक्षा अधिक समृद्ध आहे. दिनमानाशी आणि ऋतुमानाशीही जोडलेले शास्त्रीय संगीत हे संस्कृतीचे अंग मानावयाचे आणि भक्ती, शब्द कीर्तन हे धर्माचे अंग मानावयाचे ही विभागणी कशी करता येईल? चालीरीती, पोशाख, विवाह पद्धती यांना व्यक्तिगत आणि सामाजिक अशा कप्प्यात विभागणे अवघड आहे. केवळ परंपरा हे संस्कृतीचे अधिष्ठान होऊ शकत नाही. त्यामागील धर्मविचार हा संस्कृती नावाचा परिणाम घडवतो. भाकरीच्या अभावाच्या ताणामुळे आम्ही देवघर ही संस्थाच व्यक्तिगत करावयास मागतो आहोत. वास्तविक विकसित समाजांनी दैववाद नाकारला यावर भर द्यावयास हवा. आपण दैववाद आणणारे धर्माचे संपुष्टच टाकून देऊ इच्छितो आहोत किंवा त्याचे वैयक्तिकीकरण करू पाहतो आहोत. धर्म नावाच्या भांड्याचा खरोखरच काही दोष नाही. ते घासून पुसून लख करावे व त्यात प्रयत्न देवतेची प्रतिष्ठापना करावी इतके ते सोयीस्कर आहे. ते सोपे नाही हे मला मान्य आहे. शासन व्यवस्थेची परवड. धर्मनिरपेक्षतेचे तत्व अंगीकारताना शासनाचा कोणताही धर्म असणार नाही, नागरिकांच्या विविध धर्मांमध्ये तरतम केले जाणार नाही असे अभिप्रेत आहे. सेक्युलर स्टेटचा अर्थ मुळात धर्मसंस्थेकडे राजव्यवस्थेचे नियंत्रण असणार नाही असा आहे. व ती पायरी भारताने अगोदरच ओलांडलेली आहे असे नोंदवून पुढे गेले पाहिजे. आता प्रश्न येतो तो भिन्न भाषा व सांस्कृतिक वैशिष्ट्ये असलेल्या समुदायांच्या एकात्मतेचा. त्यात राज्यघटनेच्या जोरावर वेगळे सांस्कृतिक मानदंड तयार करता येतील असाही विचार मांडला गेला आहे. तो जणू हरितालिका मांडून जागतिक महिला दिन पाळण्यासारखाच आहे. जगाची संस्कृती सर्वेत्र सुखिनः सन्तु अशी घडत नसताना आपण आपली सांस्कृतिक सहिष्णुता धर्मनिरपेक्षतेच्या कड्यावरून लोटण्याने काय साध्य होणार आहे? धडनं आपण शरीयतचा मुकाबला करू शकणार व दुसरीकडे हळदीच्या गुणधर्माबद्दल लढून विजय मिळवावा लागणार. हळदी कुंकवात धर्मही आहे आणि संस्कृतीही. त्यांची ताटातूट कशाला? पारमार्थिक जीवन अलग केल्याने हानी. शासन यंत्रणेच्या सोयीसाठी व शांतता सुव्यवस्थेसाठी व्यक्तीचे पारमार्थिक जीवन वेगळे करण्याची कल्पना बरी वाटली तरी ती अंतिमतः हिताची नाही. दैनंदिन जीवनात जे विरोधाभास आपण पाहतो की धार्मिक व्यक्तीला समाजविरोधी वर्तन करताना काहीच वाटत नाही. धर्माची लुडबुड न मानणाऱ्या सर्वच व्यक्ती समाजाच्या योगक्षेमाला अनुकूल वागतील याचाही भरवसा नाही. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांची अमाप लूट करून संपत्तीचा धूर काढल्यावर जितम मया अशा थाटात भौतिक प्रगतीच्या शिखरावर असलेले समाज आज प्रौढी मारत असले तरी ते मूळ शोषणावर आधारित आहेत. त्यांची संस्कृती अप्रगत अवस्थेत आहे असे म्हटले पाहिजे. अनेक भौतिक समस्यांनी वेढलेल्या आपल्या देशाच्या समग्र धर्मविचाराची आज जगाने जरी किंमत केली नाही तरी आपण ती करावयास हवी. धर्मविचारातील काय घ्यावयास हवे व शासन व्यवस्थेत कशा कशाचा समावेश हवा याचा स्वतंत्र परामर्श घ्यावयास हवा. परंतु हिंदू धर्माचे बाबतीत तरी धर्मनिरपेक्ष व संस्कृती सापेक्ष शासन व्यवस्था ही इतिहासचक्र उलटे फिरवल्यासारखे होईल असे मनपूर्वक वाटते. संदर्भ: महाराष्ट्र संस्कृती, डॉ पू ग सहस्रबुद्धे. इहवादी शासन, डॉ पू ग सहस्रबुद्धे. टर्निंग पॉइंट, फ्रिट्झोफ कापरा. धन्यवाद.